तरळी अर्थात ऑइल सार्डिन अस्थिमीन वर्गाच्या चर्मपरर उपवर्गाच्या क्लुपीफॉर्मिस गणाच्या क्लुपीडी कुलातील हा एक मासा आहे. याचे शास्त्रीय नाव सार्डिनेला लॉंगिसेप्स आहे. काही ठिकाणी ह्या माशाला तारली असेही म्हणतात. भारताची पश्चिम किनारपट्टी श्रीलंका पाकिस्तान इराण ओमान फिलिपिन्स सोमालिया व्हिएतनाम आणि येमेन या देशांच्या किनारपट्टीला हा मासा आढळतो. त्यापासून तेल मिळते म्हणून या माशाला इंग्रजीत ऑइल सार्डिन म्हणतात. तरळी माशाचे शरीर लांबट आणि दोन्ही टोकांकडे निमुळते असून दोन्ही बाजूंनी चपटे असते. डोक्यापासून शेपटीपर्यंत पाठीकडची कडा जवळपास सरळ तर पोटाची कडा फुगलेली असते. पोटावरील कडेवर धारदार खवल्यांची रांग असते. पाठीचा रंग काळपट चंदेरी असून त्यात मधून मधून सोनेरी चमक दिसते. पोट रुपेरी असून त्यावर जांभळ्या रंगाची तकाकी असते. प्रच्छदावर काळा ठिपका असतो. पृष्ठफर आणि पुच्छफर हिरवट तपकिरी रंगाचे असतात. साधारणपणे हा मासा 20 ते 23 सेंटीमीटर लांब व 200 ग्रॅम एवढ्या वजनापर्यंत वाढतो. मात्र मत्स्योद्योगात पकडले गेलेले मासे 12 ते 15 सेंटीमीटर लांबीचे असतात. नर आणि मादी यांच्या बाह्य स्वरूपात फरक नसतो. तरळी माशाचे प्रजनन समुद्राच्या पाण्याचे तापमान आणि क्षारता कमी असताना म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात होते. अंडी पाण्यात सोडण्याची क्रिया बहुधा रात्री होते. 22 ते 26 सेंटीग्रेड तापमानाला ही क्रिया मोठ्या प्रमाणावर होते. अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे मिलन शरीराबाहेरच होते. भ्रूणांची वाढ समुद्राच्या पृष्ठभागालगत होत राहते. नर आणि मादी पिलांची काळजी घेत नाहीत. हे मासे थव्याने किनाऱ्याजवळ समुद्राच्या वरच्या थरात राहतात. त्यांचे हे थवे बुडबुडे काढणारे किंवा पाण्यावर लहरी उत्पन्न करणारे असतात. त्यांच्या थव्यांमुळे पाणी चंदेरी दिसते. यावरून मासेमारी करणारे तरळीचा थवा सहज ओळखतात. ते त्यांच्या भोवती बटवा जाळे लावून त्यांना पकडतात. समुद्राच्या पाण्यातील तलप्लावी वनस्पती प्राणी प्लवकांवर वाढणारे झिंग्यांसारखे प्राणी व त्यांचे डिंब आणि इतर लहान मासे खाऊन तरळी मासे वाढतात. तरळी हा समुद्रामधील अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. ते अन्नसाखळीच्या सुरुवातीच्या पातळीवर असल्यामुळे पारा सिसे वगैरे घातक जलप्रदूषके त्यांच्या शरीरात साठत नाहीत. तरळीच्या सेवनातून प्रथिने ड व ब 12 जीवनसत्वे आणि कॅल्शियम मिळतात. तसेच हृदयविकार आणि अल्झायमर या रोगांवर उपयुक्त असलेली ओमेगा 3 मेदामले मोठ्या प्रमाणावर शरीराला मिळतात. त्यामुळे मानवी आहारात तरळीला खूपच महत्त्व आहे. भारतात तरळी मासे भाजून तळून किंवा त्यांची लोणची करून खातात. समुद्र किनाऱ्यानजीक हे मासे ताजे खाल्ले जातात तर किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी ते बर्फातून खारवून किंवा हवाबंद डब्यातून नेतात. या माशांपासून तेल काढतात. या तेलापासून साबण रंग व्हार्निश आणि लिनोलियम तयार करतात. तेल वेगळे केल्यानंतर उरलेल्या भुकटीचा वापर पशुपक्ष्यांच्या खाद्यामध्ये पूरक घटक म्हणून करतात. ही भुकटी काही कारणाने खराब झाली तर तिचा वापर चहाच्या मळ्यांमध्ये व फळबागांमध्ये खताप्रमाणे करतात. समुद्रातील मोठे मासे मिळवण्यासाठी गळ्यांना लावण्यासाठीही तरळीचा वापर केला जातो. तरळी माशाची चव आणि पोषण मूल्य चांगले असते. तसेच हा मासा स्वस्त असून मोठ्या प्रमाणावर मिळतो. भारतात आणि परदेशात याला मोठी मागणी असल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. या माशांचे साठे संपुष्टात येण्याची शक्यता तज्ज्ञ संशोधकांकडून व्यक्त केली जात आहे. ही नोंद डॉक्टर स्वप्नजा मोहिते यांनी लिहिली आहे.